नमस्कार, आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्नेहा नाईक तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, पयर जाल्ल्या वादळाचो धपको बसून नावेली साखळेच्या ज्या नागरिकांचे लुकसाण जाला तांका सरकार मजत करतले अशे आश्वासन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी थळाव्यांची भेट घेवन दिला। 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 ह्या मजगती जावपी सेंट फ्रांसिस झेवियर शव प्रदर्शनाच्या फाटभुयेर गोंय सरकारान 26 वांगड्यांची समिती स्थापन केल्या। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे समितीचे अध्यक्ष आसात। गोयचो 41 वर्सा पिरायेचो पंकज नार्वेकार माउंट एव्हरेस्ट चढपी पयलो गोयकार थारला। राज्यात आयज सावन 31 मे मेरेन पावसाची शक्यताय गोंय विचारीन उक्तायल्या, पूण ह्या काळात कसलोच अलर्ट जारी करूंक ना। आता पुराय खबरो, वादळाचो धपको बसून नावेली साखळेच्या ज्या नागरिकांचे लुकसाण जाला तांका सरकार मजत करतले तशेंच लुकसाण भरपाय दितले अशें आश्वासन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी नावेलीच्या थळाव्या लोकांक दिला। मुखेलमंत्र्यान आयज वचून ह्या वाठाराची पळोवणी केली। गोंय आपत्ती वेवस्थापन यंत्रणा तशेंच सरकार जांचे लुकसाण जाला ताचो अहवाल तयार करपाच्या कामाक लागल्यात। ह्या वादळाच्या धपक्याक लागून सुमार 1 कोटी रुपयांचे लुकसाण जाला तशेंच विजेचे खांबे आनी हेर भौशीक यंत्रणा मोडून पडल्यात। जाता तितल्या बेगीन ह्यो सुविधा परत उपलब्ध करून परिस्थिती जाग्यार हाडटले अशें मुखेलमंत्र्यान म्हळां। 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 ह्या काळात जावपी सेंट फ्रांसिस झेवियर शव प्रदर्शनाच्या फाटभुयेर गोंय सरकारान 26 वांगड्यांची समिती आयज स्थापन केल्या। ह्या समितीच्या अध्यक्षपदाचेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत जाल्यार उपाध्यक्ष म्हण मंत्री माविन गुदिनो तशेंच मंत्री आलेक्स सिक्वेरा हांचो आसपाव आसा जाल्यार आमदार राजेश फळदेसाय हे वांगडी पदाचेर आसात। हे शिवाय आयएएस अधिकारी तशेंच हेर सरकारी अधिकाऱ्यांचो ह्या समितीत आसपाव आसा। गोंयात जावपी ह्या एक्सपोजिशनाक संवसारभरातल्या क्रिस्तांव भावीक व्हडा संख्येन हजेरी लायतात। शव प्रदर्शनाच्या ह्या काळांत जी तयारी करपाक जाय तांचेर ही समिती काम करतली। शेतकी मंत्री रवी नायक हांणी हालींच फोंडे खेळा प्रकल्पातल्या स्विमींग पुलाची भेट दिवन पळोवणी केली। तांचे वांगडा फोंडेचे नगराध्यक्ष रिद्देश नायक, गोंय खेळा प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंते दीपक लोटलीकार, पातोड्डे स्टेडियम वेवस्थापक राजेश नायक, फोंडेचे एपीओ पांडुरंग नायक, स्विमींग प्रशिक्षक केशव नायक आनी हेर मानेस्त ताजेर आशिल्ले। स्विमींग पुलाचे देखरेखीचे काम पळोवपाक ही तांची नेमावळींतली भेट आशिल्ली। हांगासल्ले कर्मचारी ह्या स्विमींग पुलाची योग्य जतनाय घेतात अशें मंत्री नायक हांणी ह्या वेळार उलयतना सांगले। ह्या खेळा संकुलाचो आनी स्विमींग पुलाचो फायदो लोकांनी घेवचो अशें तांणी म्हळें। हाजीर आशिल्ल्या पालक आनी लोकांकडेन तांणी संवाद साधलो। कांय पालकांनी आनी हाजीर आशिल्ल्या खेळा मोगींनी जिमखाना सुविधा उपलब्ध करून दिवपाची मागणी ह्या वेळार केली। तिसवाडी आनी फोंडे म्हालाक जोडपी NH4A महामार्गावेलो बाणास्तारीचो पूल फाल्यां आयताराक सकाळी 6:30 ते 8:30 वरां मेरेन येरादारीक बंद आसतलो। पुलाची तपासणी आनी डॅक लेवलाची मेजणी करपा खातीर पूल बंद आसतलो अशें भौशीक बांदकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागान कळीत केलां। साखळेच्या देसायनगरांत प्रभूनगर फोंडेच्या आदर्श फाउंडेशनान केक तयार करपाचें शिबीर आयोजीत केल्लें। सुमार 70 बायलांक ह्या शिबिराचो फायदो जालो। दिसभर चलपी ह्या शिबिराचे मार्गदर्शन शिक्षिका अमिता गावणेकार हांणी केले। साखळी पालिकेची नगराध्यक्ष रश्मी देसाय, शिबिराचे संचालक दिपिका केरकार, इजाज शेख, संदीप नायक आनी आदर्श तोरसकार हे कार्यावळीक हाजीर आशिल्ले। आदर्श फाउंडेशनाचे आदर्श तोरसकार हांणी मानेस्तांक येवकार दिवन प्रस्तावना केली। आदर्श सेवा फाउंडेशन सदांच बायलां खातीर वेगवेगळे उपक्रम चालीक लायतात अशें नगराध्यक्ष रश्मी देसाय हांणी सांगले। आदर्श फाउंडेशन बायलां अर्थीक तशेंच तंत्रीक नदरेन सशक्त करपा खातीर मजत करता। घरगुती आनी दर्जेदार केक गिरायका मेरेन पावयतना बायलांचो सशक्तीकरण व्हडलें काम ह्या फाउंडेशनान केलां अशें रश्मी देसाय हांणी म्हळें। शिक्षिका अमिता गावणेकार हांणी बायलांक केक तयार करपाच्यो नव्यो पद्दती आनी तंत्रीक पद्दती शिकयल्यो। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी आयकतात।
तेज गर्मी के दौरान दूसरों को मदद करना हमारी नैतिक जिम्मेदारी है। घर या ऑफिस में आते विक्रेता या वितरण कर्मियों को पानी पिलाएं। बाहर काम करने वालों के लिए घर या इमारत के बाहर पानी के मटके और ग्लास रखें। व्यक्ति या संस्थाएं पानी छाछ या शरबत के प्याऊ बनाएं। आप टोपी, जूते, छाते इत्यादि का वितरण भी कर सकते हैं। धूप में सफर करते लोगों पे पानी का छिड़काव उनकी यात्रा को आरामदायक बनाएगा। लोगों को गर्मी से शरण लेने के लिए छाया वाली जगह बनाएं। पशु पक्षियों के जल पान के लिए मिट्टी के पात्रों का स्थापन करें। आपकी सहाय गर्मियों में राहत लाए।
NDMA एवं IIPHG द्वारा जनहित में जारी।
गोयकारांक अभिमान दिसपा सारखी कामगिरी पंकज नार्वेकार हांणी करून दाखयल्या। 41 वर्सा पिरायेचो पंकज नार्वेकार हांणी माउंट एव्हरेस्ट चढून विक्रम केला। माउंट एव्हरेस्टाचेर चढपी तो पयलो गोयकार जावन आसा। पंकज हो भौशीक बांदकाम खात्यान सहाय्यक अभियंतो म्हणून काम करता। आता मेरेन 7,000 जाणांनी माउंट एव्हरेस्टाचेर चढपाचो विक्रम केला, जाल्यार 300 जणांक माउंट एव्हरेस्टाचेर चढटना मरण आयला। 8,848 पुज्य 86 मीटर इतकी माउंट एव्हरेस्टाची उंचाय आसा। पोरू पंकज आनी ताची 13 वर्सा पिरायेची चली गुंजन ह्या दोगांयनी नेपाळच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पाचेर वचपाचो विक्रम केल्लो। त्यावेळार गुंजन हो विक्रम करपी सगळ्यात तरणे भुरगे थारिल्ले। राज्यात 25-31 मे ह्या काळात मध्यम पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या, पूण ह्या काळात खात्यान कसलोच अलर्ट जारी करूंक ना। 25-28 मे ह्या काळात वाऱ्याचो वेग वराक 35-55 किलोमीटर पावपाची शक्यताय आशिल्ल्यान नुस्तेमाऱ्यांनी दर्यात वच्चे न्हय असो उलो हवामान विभागान मारला। तशेंच लायफ गार्ड एजन्सी दृष्टी मरीन कंपनीन पर्यटकांक गोयातल्या दर्यावेळांक भेट दितना फावो ती जतनाय घेवपाचो सल्लो दिला। मजगती बंगालच्या उपसागरात तयार जाल्ल्या उण्या दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढपाची शक्यताय आसा। आयज सांजवेळा मेरेन हे चड खर जावन चक्रीवादळ जावपाची शक्यताय आसा। 26 मे दिसा बांगलादेश आनी अस्तंत बंगालात हे चक्रीवादळ येवपाची शक्यताय आसा। 2024-25 शिक्षणिक वर्सा खातीर सरकारी तशेंच सरकारी अनुदानीत महाविद्यालयांनी पदवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमा खातीर ऑनलायन पद्दतीन अर्ज भरपाक 27 मे सावन नोंदणी सुरू जातली। कला, विज्ञान, वाणिज्य, कम्प्युटर एप्लिकेशन्स, बिझनेस, एडमिनिस्ट्रेशन, कायदो, शारिरीक शिक्षण, संगीत, नाट्यकला, घरविज्ञान, शेतकी ह्या पदवे खातीर 27 मे सावन विद्यार्थ्यांक ऑनलायन अर्ज भरपाक मेळटले। www.dhe.goa.gov.in ह्या संकेतस्थळाचेर वचून हे अर्ज भरूंक मेळटात अशें उंचेल्या शिक्षण खात्यान कळीत केलां। गोमंतक संत मंडळान चलयिल्ल्या फोंडा किर्तन विद्यालयाच्या राजदीप गॅलरिया फोंडा हांगा नारद मुनी जयंतीचो सुवाळो जालो। ह्या कार्यावळीक सातारा सावन आयिल्ले वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले मुखेल सोयरे म्हूण हाजीर आशिल्ले। तशेंच समाजसेवक आनी उद्देजक जयंत मिरिंकार, बोरी पंचायतीचे सरपंच सतीश नायक बोरकार, गोमंतक संत मंडळाचे अध्यक्ष आनी किर्तन विद्यालयाचे प्राचार्य सुहास बुआ वजे, लेखिका दिपा मिरिंकार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। संवाददार नारद मुनी हो खबराकारांचो देव, बऱ्या गजालींचो सुगंध पातळावपाचे काम पत्रकार आनी किर्तनकार नेमान करतात अशें ह्या संदर्भात उलयतना मुखेल सोयरे वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले हांणी सांगले। तेन्ना पत्रकारांनी धाडस करून सत्य सादर करचें, पूण चुकीची गजाल केन्नाच मान्य करची न्हय असो सल्लो तांणी ह्या वेळार दिलो। ह्या वेळार पत्रकार दुर्गादास पै, यामिनी मडकयकार, शैलेश बोरकार आनी अभिजीत नाडकर्णी ह्या पत्रकारांचो शाल, श्रीफळ आनी मानचिन्ह दिवन सन्मान जालो। फोंडेच्या प्रोबेस क्लब आनी हेल्पेज इंडिया हांच्या सहकार्यान ज्येष्ठ नागरिकां खातीर डिजिटल सुरक्षा प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यावळ हालीच प्रोबेस सभागृहांत जाली। ऑनलायन बँकिंग करतना सुरक्षित रावपाक, ऑनलायन सुविधा वापरूंक बिलां फारीक करतना खंयची जतनाय घेवची, ऑनलायन पद्दतीन कॅब बुकींग कशी करप ही माहिती ज्येष्ठ नागरिकांक उदाहरणासयत ह्या वेळार दिली। ह्या वेळार ज्येष्ठ नागरिकांनी विचारिल्ल्या जायत्या दुबावांक आनी प्रस्नांच्यो जापो शिक्षिका प्रतिक्षा गुरव हांणी दिल्यो। कार्यावळीचे उक्तावण प्रोबस क्लबाचे संस्थापक वांगडी राजाराम हजारे, यशवंत नायक, मनोहर तिळवे आनी प्रशिक्षक प्रतिमा गुरव हांचे हस्तुकी जाले। परत एक फावट मुखेल खबरो। पयर जाल्ल्या वादळाचो धपको बसून नावेली साखळेच्या ज्या नागरिकांचे लुकसाण जाला तांकां सरकार मदत करतले अशें आश्वासन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी थळाव्यांची भेट घेवन दिला। 21 नोव्हेंबर 2024-5 जानेवारी 2025 ह्या मजगती जावपी सेंट फ्रांसीस शव प्रदर्शनाच्या फाटभुयेर गोंय सरकारान 26 वांगड्यांची समिती स्थापन केल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे समितीचे अध्यक्ष आसात. गोयचो 41 वर्सा पिरायेचो पंकज नार्वेकार माउंट एव्हरेस्ट चढपी पयलो गोयकार थारला. इतल्यान प्रादेशिक खबरो हांगा सोंपता.